नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबईच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर चालवत आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला लसीकरण संदर्भात माहिती घेण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे या संदर्भात माहिती मिळणार आहे. चला मग ऐकूया.
ओळखा कोरोनाची चाल,
स्वीकारा लसीकरणाची ढाल.
आपल्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव, स्वच्छता कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्था जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधी काम करत आहेत.
चला तर आपणही त्यांना साथ देऊ आणि लसीकरण करून घेऊ.
लसीकरणाबाबत काही शंका असतील तर 1800-54-5151
आणि 1800-54-5152 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा.